नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मतदार वळेरीच्या विशेष सघन पुनरीक्षणा सयत वेगवेगळ्या मुद्द्यांचेर विरोधकांच्या गोंधळाक लागून लोकसभा दनपारा 12 मेरेन तहकूब केली. लोकसभेन प्रश्नोत्तराचे वर सुरू केले तेन्ना विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. मंत्र्यांनी या उपस्थित केल्ल्या प्रस्नाक जापो दिल्यो, पूण विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच दवरिल्ल्यान सभापतींनी सभाघर दनपार 12 मेरेन तहकूब केले. मजगती ह्याच कारणान राज्यसभाय 2 वरां मेरेन तहकूब केली. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू हांणी विरोधी पक्षांच्या फुडाऱ्यांचेर विशेष सघन मतदार यादी एसआयआरच्या मुद्द्यावयल्यान संसदेच्या कामकाजात आडमे हाडिल्ल्याबद्दल टिका केली. संसदेभायर माध्यमाकडे उलयताना तांणी म्हळें की विरोधकांक नवीन मुद्दे सोदपाची आनी संसदेत आडमेळ हाडपाची गरज ना. कामकाजाची वळेरी तयार केल्या आनी खुबशे मुद्दे आसात आनी सरकार विरोधी पक्षांनी उपस्थित केल्ल्या मुद्द्यांचेरूय चर्चा करतले.
सेशन पार्लियामेंट में बिजनेस तय किया गया है, बहुत सारा मुद्दे हैं और कई मुद्दे जो अपोजिशन ने भी उठाया है उस पर हम बातचीत करके आगे क्या करना है इस पर विचार करेंगे. नए नए मुद्दे ढूंढ करके पार्लियामेंट को डिस्टर्ब करने के लिए बहाना बनाने का कोई आवश्यकता नहीं है. हर मुद्दे अपने जगह में इम्पोर्टेंट है, लेकिन मुद्दे को आप हथियार बना करके पार्लियामेंट को स्टॉल करेंगे ये तो ठीक नहीं है.
काशी तमिळ संगमाची 4थी आवृत्ती आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत सुरू जाता. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संयुक्तपणान या कार्यक्रमाचे उक्तावण करतले. हाचो उद्देश उत्तर आणि दक्षिणेतले संबंध घट करप असा. आज सांजे नमो घाट हांगा भव्य उक्तावण समारंभ जातलो. या वर्षाच्या कार्यक्रमाचो मथाळो चला आमी तमिळ शिकूया वा तमिळ करकलम असा. ह्या आयतारा तांच्या मन की बात कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी म्हणिल्ले की काशी तमिळ संगमम हे तमिळ भाषेकडे संलग्न आशिल्ल्या सगळ्यांक एक महत्वाची माची झाल्या.
काशी तमिळ संगमम उन सभी लोगों के लिए एक महत्वपूर्ण मंच बन गया है जिन्हें तमिल भाषा से लगाव है. काशी के लोगों से जब भी बात होती है तो वो हमेशा बताते हैं कि काशी तमिल संगमम का हिस्सा बनना उन्हें बहुत अच्छा लगता है. यहाँ उन्हें कुछ नया सीखने और नए नए लोगों से मिलने का अवसर मिलता है. इस बार भी काशीवासी पूरे जोश और उत्साह के साथ तमिलनाडु से आने वाले अपने भाई बहनों का स्वागत करने के लिए बहुत उत्सुक है. मेरा आप सभी से आग्रह है कि आप काशी तमिल संगमम का हिस्सा जरूर बने.
सायबर फटवणुकी खातीर दूरसंचार संसाधनांचो गैरवापर रोखपाक आणि दूरसंचार सायबर सुरक्षा सुनिश्चित करपाक संचार साथी ॲप सुरू केला असे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी सांगले. संसदेभायर पत्रकाराकडे उलयताना सिंधिया हांणी स्पष्ट केले की जर कोणाक जाय तर संचार साथी ॲप मोबाईल फोनातल्यान डिलीट करपाक मेळटा आणि ते इन्स्टॉल करचे की ना हे वापरकर्त्यांचेर अवलंबून असा. गिरायकांक मदत करप आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करप हे सरकारचे कर्तव्य असा असो पुनरुच्चार त्यांनी केलो. मंत्र्यांनी माहिती दिली की संचार साथीन सुमार 1.75 कोटी फटीच्या मोबाईल कनेक्शनांची जोडणी तोडपाक सक्षम केले आणि सुमार 20 लाख चोरीक गेल्ले फोन सोदपाक मदत केली, ज्यापैकी सुमार 7.5 लाख फोन त्यांच्या मालकांक परत दिले. विरोधकांचेर टीका करतना ते सभागराच्या कामकाजात आडमेळ हाडपाचे मुद्दे सोदपाचो प्रयत्न करतात असे ताणी म्हणे.
ये कस्टमर प्रोटेक्शन की बात है. आपको डिलीट करना है तो आप डिलीट कर दोगे. आप कोई मैंडेटरी नहीं है. आप अगर रजिस्टर नहीं करना चाहते हो, जब आप रजिस्टर करोगे तभी तो एक्टिव होगा. रजिस्टर नहीं करोगे तो इनएक्टिव होगा. कि आज तक पिछले 2 वर्षों में संचार साथी पोर्टल और संचार साथी ऐप के आधार पर कितनी सुविधा जनता को मिली है.
गोयात मुख्य वेचणूक अधिकारी सीईओ कार्यालयान सगळ्या मतदारांक विनंती केल्या की जाणी अजून तांचे गणना फॉर्म सादर करूंक ना ताणी ते बेगिनात बेगीन करचे. सादर करपाची निमाणी तारीख 11 डिसेंबर 2025 मेरेन वाढयल्या. अधिक सोयी खातीर मतदार तांचे गणना फॉर्म voters.eci.gov.in या वेबसायटीर मतदार पोर्टलावरवी ऑनलाईन सादर करूंक शकतात. चिलीतल्या सेंटियागो हांगा बायला हॉकीन भारतीय ज्युनियर पंगडान नामिबियाचेर 13-0 असो विजय मेळून एफआयएच ज्युनियर बायलांच्या विश्वचषकांत आपल्या मोहिमेची सुरवात केली. या विजयासयत भारत गुणतालिकेत अव्वल स्थानार पावला. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पंजाब हांगा थंड लारांचो अदमास उक्तायला. आंध्र प्रदेश केरळ माही तमिळनाडू पुडुचेरी आणि करायकल या वाठारांनी मध्यम ते व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. आज हिमाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि ओडिशा हांगा दाट धुके पडपाची शक्यताय आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.